नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी हर्षवर्धन दीक्षित आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. रस्ते अपघातातल्या जखमींवर उपचारासाठी देशभरात लवकरच रोखरहित उपचार सेवा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लोकसभेत माहिती. गहू साठ्याच्या मर्यादेत कपात. मोठे व्यापारी आणि घाऊक विक्रेत्यांसाठी साठे मर्यादा 1000 टन. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांच्या शोध मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार. आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत 1 लाखाहून अधिक पंप बसवण्याचा टप्पा पूर्ण. सर्वाधिक सुमारे 16,000 पंप बसवून जालना जिल्हा अव्वल. आता सविस्तर बातम्या. रस्ते अपघातातल्या जखमींवर उपचारासाठी देशभरात लवकरच रोखरहित उपचार सेवा सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ते आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. या योजनेमुळे रस्ते अपघातातल्या जखमींना रुग्णालयात 1.5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार रोखरहित पद्धतीने मिळू शकतील असं गडकरी यांनी सांगितलं. ते म्हणाले,
इसमें जो व्हीकल इन्शुरन्स होगा उसमें 7 दिन तक का खर्चा या 1.5 लाख रुपए वो उनको तुरंत मिल जाएगा. मैं उनको और बताना चाहता हूं, उत्तर प्रदेश में ही इसकी शुरुआत हो रही है और अगले 3 महीने में ये पूरे देश में इस योजना की शुरुआत करेंगे.
दरम्यान लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात आज महाराष्ट्रातल्या रस्त्यांबाबत अनेक सदस्यांनी प्रश्न विचारले. धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी धाराशिव शहर सुरत चेन्नई महामार्गाला जोडण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा यासंदर्भात विचार करण्याचं आश्वासन गडकरी यांनी दिलं. उबरगा सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अद्याप पूर्ण झाला नसून त्यामुळे या रस्त्यावर अपघातांचं प्रमाण वाढत असल्याकडेही खासदार निंबाळकर यांनी लक्ष वेधलं. टेंभुर्णी लातूर मार्गाचं चौपदरीकरणासंदर्भात त्यांनी विचारणा केली. गडकरी यांनी यावर बोलताना 1 महिन्यात यासंदर्भात निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती दिली. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी परभणीला राष्ट्रीय किंवा राज्य महामार्गाला जोडण्याची विनंती केली. यावर बोलताना गडकरी यांनी महाराष्ट्रात 78 प्रकल्प सध्या सुरू असून लवकरात लवकर ते पूर्ण केले जातील असं आश्वासन दिलं. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी अहिल्यानगर शिर्डी मार्गाच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधलं. यासंदर्भात 15 दिवसांचं टेंडर काढून कामाला सुरुवात करणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. रस्त्यांच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यासाठी कायदा करण्याची मागणी वाघचौरे यांनी केली. त्यावर बोलताना कंत्राटदारांसाठी पूर्वी शिथिल केलेले नियम आता पुन्हा कडक केले असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारताच्या बँकिंग क्षेत्रात विशेषतः सार्वजनिक बँकांमध्ये आमूलाग्र बदल झाले असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा पैसा भ्रष्टाचारासाठी वापरला जात असल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेला आरोप तथ्यहीन असल्याचं सीतारामन यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशातून स्पष्ट केलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात 54 कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत आणि विविध योजनांच्या अंतर्गत 52 कोटी तारणविरहित कर्ज प्रकरणं मंजूर झाल्याची माहिती सीतारामन यांनी दिली. गहू साठ्याच्या मर्यादेत बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. मोठे व्यापारी आणि घाऊक विक्रेत्यांसाठी गहू साठ्याची मर्यादा आता 2000 टनांवरून 1000 टन करण्यात आली आहे. किरकोळ विक्रेत्यांसाठी प्रतिविक्री कक्षासाठीची मर्यादा 10 टनांवरून 5 टनांपर्यंत आणण्यात आली आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. हा बदल 31 मार्च 2025 पर्यंत लागू असेल. देशात गहू मुबलक प्रमाणावर उपलब्ध असल्याचंही मंत्रालयानं सांगितलं आहे. राज्यसभेत आजही गदारोळ कायम राहिला. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेली घोषणाबाजी आणि त्याला सत्ताधारी खासदारांनी दिलेलं उत्तर यामुळे उद्भवलेल्या गदारोळामुळे सभापतींनी कामकाज प्रथम दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं. अदानी समूहाच्या कथित लाचखोरी प्रकरणी संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीच्या मागणीसाठी आज संसद भवन परिसरात विरोधी पक्षानं आंदोलन केलं. या आंदोलनात काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि इतर विरोधी पक्षांचे खासदार सहभागी झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदी यांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद महाराष्ट्राच्या पाठीशी असल्याबद्दल फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. गेल्या 10 वर्षात पंतप्रधानांच्या पाठिंब्यानं महाराष्ट्र जवळपास प्रत्येक क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे आणि आता त्यांचं नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली विकासाचा हा प्रवास पुढील स्तरावर नेणं हेच महाराष्ट्राचं ध्येय असल्याचं फडणवीस यांनी सामाजिक माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराविषयी कोणताही तिढा नसल्याचं फडणवीस यांनी वार्ताहरांशी बोलताना स्पष्ट केलं आहे. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांच्या शोध मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार झाले. नारायणपूर जिल्ह्यात दक्षिण आबोजमत भागात केंद्रीय राखीव पोलीस दल, विशेष तपास पथक आणि जिल्हा राखीव दल यांनी आज सकाळी संयुक्तपणे राबवलेल्या शोध मोहिमेदरम्यान ही चकमक झाली. या नक्षलवाद्यांचे मृतदेह सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले असून परिसरात शोधमोहीम अजूनही सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणनं 11 डिसेंबरपर्यंत 1 लाखाहून अधिक पंप बसवण्याचा टप्पा ओलांडला आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ही माहिती दिली. राज्यात 11 डिसेंबरपर्यंत एकूण 1,01,462 सौर कृषी पंप महावितरणकडून बसवण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक 15,940 पंप जालना जिल्ह्यात बसवण्यात आलेत. बीड जिल्ह्यात 14,705, परभणी 9,334, अहिल्यानगर 7,630, छत्रपती संभाजीनगर 6,267 आणि हिंगोली जिल्ह्यात 6,014 पंप बसवण्यात आले आहेत. या योजनेत शेतकऱ्यांना पंतप्रधान कुसुम योजनेत केंद्र सरकारकडून 30% तर राज्य सरकारकडून 60% अनुदान मिळतं. त्यामुळे फक्त 10% रक्कम भरून शेतकऱ्यांना कृषी पंपांसह संपूर्ण संच उपलब्ध होतो. अनुसूचित जाती तसंच अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना फक्त 5% लाभार्थी हिस्सा भरावा लागतो. एक देश एक विद्यार्थी ओळख या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या ऑटोमेटेड परमनंट अकॅडमी अकाउंट रजिस्ट्री अपार नोंदणीत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. अहिल्यानगर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर तर रत्नागिरी जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर इथं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान एम्स उभारण्याची मागणी केली आहे. आज त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेऊन या मागणीचं पत्र त्यांना सादर केलं. आगामी हॉकी इंडिया लीगचं थेट प्रक्षेपण करण्यासाठी प्रसार भारतीनं आज नवी दिल्ली इथं हॉकी इंडियासोबत सामंजस्य करार केला. या सामंजस्य करारामुळे हॉकी इंडिया लीग 2024-25 साठी दूरदर्शन अधिकृत प्रसारण भागीदार झाला आहे. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी, आकाशवाणीच्या महासंचालक प्रज्ञा पालीवाल गौर, दूरदर्शनच्या महासंचालक कांचन प्रसाद यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. येत्या 28 डिसेंबर ते 1 फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. केज तालुक्यातील मस्साजोक इथले दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. 9 डिसेंबर रोजी घडलेल्या हत्येत सहभागी सर्व गुन्हेगारांना तातडीनं अटक करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. सोमवारपासून नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आपण हा मुद्दा मांडणार असल्याचंही दानवे यांनी सांगितलं. दरम्यान दानवे यांनी आज परभणी इथं जाळबोळ, दगडफेक आणि व्यापारी आस्थापनांची तोडफोड केलेल्या ठिकाणांची पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. परभणी इथं झालेला प्रकार निंदनीय असल्याचं दानवे यांनी नमूद केलं आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ हिंगोली शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर तसंच हिंगोलीतील कनेरगाव नाका आणि जवळा बाजार इथंही सर्व व्यापारपेठा बंद ठेवून या घटनेचा निषेध करण्यात आला. बीड जिल्ह्यात अपर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी 27 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत. येत्या 16 डिसेंबरपासून सुरू होत असलेलं हिवाळी अधिवेशन तसंच आगामी दत्तजयंती उत्सवाच्या अनुषंगानं कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हे मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं येत्या 11 जानेवारी रोजी राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धा तुळजा भवानीची वक्ता महाराष्ट्राचा या स्पर्धेचं हे 16वं वर्ष आहे. परिवहन महामंडळाच्या लातूर विभागाला दिवाळीदरम्यान एसटीच्या जादा फेऱ्यांमधून 2,42,000 रुपये उत्पन्न प्राप्त झालं आहे. गेल्या 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीमध्ये या जादा फेऱ्या चालवण्यात आल्या होत्या. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. रस्ते अपघातातल्या जखमींवर उपचारासाठी देशभरात लवकरच रोखरहित उपचार सेवा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लोकसभेत माहिती. गहू साठ्याच्या मर्यादित कपात. मोठे व्यापारी आणि घाऊक विक्रेत्यांसाठी साठे मर्यादा 1,000 टन. आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत 1,00,000 अधिक पंप बसवण्याचा टप्पा पूर्ण. सर्वाधिक सुमारे 16,000 पंप बसवून जालना जिल्हा अव्वल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.